चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सरकार करणार कांतोळे साखर कारखाना पुन्हा सुरू। कांतोळे साखर कारखाना सुरू करण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्या जातील असं लघु आणि मध्यम उद्योग विकास राज्यमंत्री सुसंथा पुंचिनी लामे यांनी सांगितलं। कारखाना परिसरात काम सुरू करण्याचा निर्णय वृक्षारोपण उद्योग मंत्री, राष्ट्रपतींचे सचिव आणि अर्थ मंत्रालयाचे सचिव पुंचिनी लामे यांनी अदा डेराणा यांना सांगितलं। यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि साखर आयातीवर खर्च होणाऱ्या पैशांची बचत होईल असंही त्यांनी नमूद केलं। तथापि पुढील संसदीय अधिवेशनानंतर कारखाना सुरू होण्याच्या अचूक तारखा जाहीर होऊ शकतील असं ते म्हणाले।